पौला थेसलोनिका मान्याल बिहिरा पात्रा ओद्याय योग देव आप्या भो एन मालक इसु ख्रिस्त यामाय ज्या थेसलोनिका मंडळीमा ज्या हेता त्याहल पोल सिल्वान एन तिमोथी यहा असणे देव आबो एन मालक इसु ख्रिस्त यहा पणे तुम्हाल दोया एन शांती रोय बहाय आमहाय बादे वेळे आभार माना जोजे एन ई बोराबोर हे काहका तुमे बोरसो खूप वादी रोयलो हे एन तुमे बाधा मानी योग बिहिरावरी मोया दिहेन दिही वादी रोली हे यावरणे तुमे बाद्य स्वतः नेहमाय एन जे संकटे तुमा हावता त्यामाय तुमे हावना एन बोरसो यावरणे आमा बी देवा मंडळे माय तुमे वाखांनी कोझे ओ ते देवा हारा न्याय पुरावो हे एको का ज्या हटी तुमा हावता त्या देवा राजामा लायक गोणला जाय एन तेज वेळे तुम्हा व संकट आणारा लोखाल संकटे को फेड को आमाई एन संकट आवणारा तुम्हाल आमे आरे विहाव देईना ई देवा नजरे कोय बोराबोर है या हटी दुख आवणारहाल ओला जाखी का मालक इसू आगे जाळे मा त्या मोठे गोतीवाळा दुथारे युका युकई ते वेळे ई ओरी तोवे ज्या देवाल ओळखेत नाय आपे मालक इसू या हरी बातमी मानत नाय त्याहाल तो शिक्षा करी जोलम जुग्या बोसम कोळेमा त्याहाल शिक्षा मिळी त्या मालकापाने कायम जुदा ओरी देवा गोती मोठेपणा त्या कोय बी येणार नाय आपे लोखा हटी ते जी बादा काय कोह्या त्या हटी वाखांनी एन मोठेपणाला हटी तोई तोवे ई बादावरी त्या वाखांनी कोणारा माय तुम्हारो हा काहका त्या बदल आम्हाय तुम्हाल आखला देवा वचनावय तुम्हाय बोरस थोलो हे या हटी तर आम्हा तुम्हे हटी बादी वेळ प्रार्थना कोझे का आपे देवे तुम्हाल जी हादला है त्याल हरा मानवा एन तुम्हाल जोला हरा ओरा लागे तोला ते तुम्हाल हरा कोवा एन बोरसा बादा काम गोती को पुरा कोवा या हटी का आपे देव एन मालक इसु ख्रिस्त या दोये कोय आपे मालक इसु या नावाल तुम्हा माय एन तुम्हाल त्यामाय मोठेपणा मिळवा